आयुकाल अर्थात लाईफ स्पॅन, सजीवांचा जन्म आणि मृत्यू या दरम्यानचा कालावधी म्हणजे सजीवांचा आयुकाल. जीवविज्ञानाच्या व्याख्येनुसार सजीवांचा आयुकाल हा गर्भधारणा ते मृत्यू या दरम्यानचा कालावधी असा ठरवला जातो. याच कालावधीत सजीवांच्या संरचनेत आणि कार्यात अनेक बदल घडून येतात. सर्व सजीवांचा आयुकाल ठराविक व जाती सापेक्ष असतो आणि वयोवृद्धी काय आहे हे दाखवतो. सजीवांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये त्यांच्या आयुकालात खूप विविधता आढळते. सजीवांच्या आयुकालातील फरक, संकर, उत्परिवर्तक, लिंग आणि वाण या बाबींवरून असे लक्षात येते की सजीवांचा आयुकाल जनुकानुसार निश्चित होतो. सध्याच्या घडीला मृत्यूसंबंधी अचूक माहिती काही मोजक्या सजीवांबद्दलच उपलब्ध आहे. सजीवांच्या जातीतील एखादा सजीव जास्तीत जास्त किती काळ जिवंत राहिला किंवा त्या जातीतील सजीवांचे सरासरी आयुर्मान अर्थात वय काय आहे या दोन प्रकारावरून आयुकाल मोजतात. वरीलपैकी पहिल्या प्रकाराने मोजलेला आयुकाल जनुकीय क्षमता दाखवतो तर दुसऱ्या प्रकाराने मोजलेला आयुकाल अर्थात सरासरी वय पर्यावरण किती अनुकूल आहे हे दाखवतो. सरासरी आयुर्मान हे आयुकालाचे जास्त अर्थपूर्ण परिमाण मानले जाते. वेगवेगळ्या सजीवांचा आयुकाल वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ रोटीफेरा संघातील काही प्राण्यांचा आयुकाल केवळ 8 दिवस आहे तर कासवाचा आयुकाल सुमारे 150 वर्ष आहे. उच्च वर्गातील सपुष्प वनस्पती काही हजारो वर्ष जगतात. सस्तन प्राण्यांमध्ये मनुष्याचा सर्वाधिक आयुकाल 122 वर्ष तर व्हेलचा आयुकाल सुमारे 200 वर्ष आढळला आहे. प्राण्यांप्रमाणे वनस्पतींचाही आयुकाल असतो. वनस्पतींच्या विशिष्ट संरचनेमुळे त्यांचा आयुकाल निश्चित करणे अवघड असते. उदाहरणार्थ बियांचे अंकुरण होऊन वनस्पती वाढत असली तरी बिया हजारो वर्षे सुप्तावस्थेत असू शकतात. उदाहरणार्थ निलंबो ल्युसिफेरा नावाच्या कमळाचे बी सुमारे 1000 वर्ष सुप्तावस्थेत राहिल्याचे दिसून आले आहे. प्राणी ऊतींच्या तुलनेत वनस्पतींमधील भ्रूण ऊतींची वाढ दीर्घकाळ चालू राहते. काही वनस्पतींमध्ये तर त्यांच्या मृत्यूपर्यंत वाढ होत असते. अशा वनस्पतींमध्ये खोडाच्या आणि मुळांच्या टोकाशी असलेल्या विभाजी पेशींचे विभाजन सतत होत असल्यामुळे त्यांची वाढ सतत होत असते. वनस्पतींचे वर्गीकरण त्यांच्या आयुकालानुसार वर्षायू, द्विवर्षायू, बहुवर्षायू असे करतात. वृक्षांच्या खोडातील वार्षिक वलये मोजून त्यांचा आयुकाल मोजतात. युरोपातील यू नावाच्या वनस्पतीचा आयुकाल 900 ते 3000 वर्ष तर लिंडेन नावाच्या वनस्पतीचा आयुकाल 2000 ते 3000 वर्षे आहे. कॅलिफोर्नियातील रेडवूड वृक्ष 4000 ते 5000 वर्ष तर पाईन वृक्ष 5000 ते 8000 वर्ष जगतो. काही प्राण्यांच्या कमाल आयुकालाचा तक्ता पाहू. देवमासा 200 वर्ष, कासव 150 वर्ष, माणूस 122 वर्ष, काकाकुवा 80 वर्ष, भारतीय हत्ती 78 वर्ष, गेंडा 55 वर्ष, घोडा 50 वर्ष, अस्वल 50 वर्ष, मगर 50 वर्ष, सारस 45 वर्ष, कावळा 45 वर्ष, चिपँझी 40 वर्ष, शहामृग 40 वर्ष, सिंह 35 वर्ष, गाय 30 वर्ष, कबूतर 30 वर्ष, मांजर 27 वर्ष, रानडुक्कर 25 वर्ष, कुत्रा 22 वर्ष, बिबळ्या 25 वर्ष, मेंढी 15 वर्ष, बेडूक 15 वर्ष, स्पंज 15 वर्ष, तरस 14 वर्ष, गिनीपिग 14 वर्ष, कोल्हा 12 वर्ष, शेवंडा 10 वर्ष, गांडूळ 10 वर्ष, मुंगूस 8 वर्ष, कसर 7 वर्ष, समुद्री घोडा 6 वर्ष, ईल 6 वर्ष, मुंगी 5 वर्ष, पांढरा उंदीर 5 वर्ष, काळा उंदीर 3 वर्ष, कामकरी मधमाशी 4 महिने आणि रोटीफर 8 दिवस. जीवाणू आणि आदिजीवांसारख्या एकपेशीय जीवांमध्ये सतत अलैंगिक प्रजनन घडून येत असल्यामुळे त्यांचे वयोमान निश्चित करता येत नाही. कोणत्याही जीवाणूचे विभाजन होऊन 2 पेशी निर्माण होतात. अशा प्रकारे या जीवांचे विभाजन झाल्यामुळे एक प्रकारे पुनर्युवीकरण होत असते, म्हणून त्यांचा मृत्यू होतो असे म्हणता येत नाही. प्राण्यांचे शरीर अनेक पेशींचे बनलेले असून त्यात सतत चयापचय चालू असते, पेशींची झीज होत असते व त्यांचा नाश होत असतो. त्याचबरोबर नवीन पेशी तयार होऊन ही झीज लगेच भरून काढली जात असते. काही काळानंतर पेशींची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते आणि श्वसन, रक्ताभिसरण व हृदय गती बंद पडून मृत्यू येतो. माणसाव्यतिरिक्त इतर प्राण्यात जन्ममृत्यू नोंदीच्या अभावी आयुष्यकाल निश्चित करणे अवघड असते. हल्ली प्राणी संग्रहालये, जलजीवालये, उपवने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व वन्य प्राण्यांची संरक्षित आश्रयस्थाने अशा ठिकाणी प्राण्यांचे संगोपन काळजीपूर्वक होऊ लागल्यामुळे आयुकालासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध झाली आहे. निसर्गात राहणाऱ्या प्राण्यांच्या आयुकालापेक्षा संरक्षित ठिकाणी असलेल्या प्राण्यांचा आयुकाल अधिक असतो. तसेच नरांच्या तुलनेत मादीचा आयुकाल 10-15% अधिक असल्याचे आढळले आहे. वैज्ञानिकांनी पृष्ठवंशी प्राण्यांच्या आयुकालाविषयी काही निश्चित अनुमाने काढली आहेत. या प्राण्यांचा आयुकाल शरीराचे तापमान, शरीराचे तसेच मेंदूचे वस्तुमान, प्रजननाचा दर, चयापचयाचा दर इत्यादी बाबींवर अवलंबून असतो. प्रजननाचा दर जेवढा जास्त तेवढा आयुकाल कमी असतो. उदाहरणार्थ उंदराची 1 वर्षात 10-12 वेळा वीण होते. उंदराचा आयुकाल 2-3 वर्ष आहे. गाय, घोडा, माणूस यांना वर्षातून एकदाच पिल्लू किंवा मूल होत असते. त्यांचा आयुकाल 30-70 वर्ष आहे. चयापचयाचा दर आणि आयुकाल यात व्यस्त संबंध आढळतो. चयापचयाचा दर कमी असल्यास आयुकाल वाढतो. माणसाचा सरासरी आयुकाल एकच जन्मदिन असलेल्या 1000 माणसातील किती माणसे किती वर्ष जिवंत राहिली असा हिशोब करून मांडतात. माणसाच्या आयुकालात स्थलकालानुसार फरक असतो. उष्णकटिबंधातील माणसांचा आयुकाल कमी, तर समशीतोष्ण व थंड हवामानात राहणाऱ्या माणसांचा आयुकाल जास्त असतो. समतोल आहार, पुरेशी जीवनसत्वे, आरोग्यदायी राहणी, सांसर्गिक रोगांवर मात, आधुनिक औषधे व शस्त्रक्रियांसाठी उपलब्ध असलेले प्रगत तंत्रज्ञान यामुळे माणसाचा आयुकाल वाढत गेलेला आहे. 2010 साली भारतातील पुरुषांचा सरासरी आयुकाल 67 वर्षे तर स्त्रियांचा 72 वर्षे इतका आढळला आहे. आहार, आर्द्रता, तापमान व लोकसंख्येची घनता या पर्यावरणीय घटकांमुळे आयुकालाच्या कालावधीत परिणाम होऊ शकतो. नियमित व्यायाम, योग्य जीवनशैली आणि समतोल आहार यामुळे आयुकाल वाढू शकतो, तर व्यसनाधीनता व मानसिक ताणतणाव यामुळे आयुकाल कमी होतो. ही नोंद कुलकर्णी किशोर व सोहनी पवी यांनी लिहिली आहे.